अध्याय 8 श्लोक 14 आणि 15 त्यातल्या 14 श्लोकावरच्या ओव्या आपण बघूया. अनन्य चेता हा सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्यत् पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. जे विषयांसी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाऊनी माते हृदयी सुनी भोगिताती परिभोगितया आराणुका भेटणे नाही क्षुधादिका तेथ चक्षुरादी रंका कवण पाडू. ऐसे निरंतर एकवटले जे अंतकरणी मजशी लिगटले मीची होऊनी आटले उपासिती तया देहावसान जई पावे तई तिही माते स्मरावे मगम्या जरी पावावे तरी उपास्तिते कायसी. पै रंकू एका आडलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे तरी तयाची ए ग्लानी धावणे काय न घडे मज. आणि भक्ता ही तेची दशा तरी भक्तीचा सोसू काय असा. म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा तिही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरिला की पावावा तो आभारूही जीवा साहवेची ना ते ऋणवईपण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुये तया ते वरी आपुलिया स्मरणाची वाईली ही वैसी करी साऊली ऐसेनी नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते म्हणून देहांतीचे साकडे माझी या कहीची न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणी वरचील देहाची गवसणी फेडूनी आहाच अहंकाराचे रज झाडूनी शुद्ध वासना निवडूनी आपण पा मेळवी आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठावो नाही म्हणून अव्हेरू करिता काही वियोगू ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पे याते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मीनले येरी शरीराची या सलिली असते पण हे साऊली वाचोनी चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती.
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. धरुनी ईश्वराची कास केली संसाराची निरास तया भाविका जगदीश सबाय सांभाळी. ईश्वराच्या प्राप्तीच्या योगानी ईश्वर भावनेपोटी संसाराच्या बाबत आसक्तीचा जनी त्याग केला, आस जनी सोडली, निराश म्हणजे आशारहित, लोभ न ठेवता, आस न ठेवता जनी संसार केला, त्या भाविकाला जगदीश ईश्वर सबाह्य सांभाळतो. आपली आशा किंवा आस हेच आपल्या दुःखाचं कारण असतं. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी याला आस असं म्हणतात, आणि तशी मनासारखी व्हायला परिस्थिती बांधील नसते. ज्याच्या ठिकाणी कोणत्याही बाबत आस आहे त्याची आस दर वेळेला पुरवली जाईल असं नाही. अमुक पद मिळावं, इतका इतका पगार वाढावा, अशा प्रकारचीच नोकरी मिळावी, अशा प्रकारचं घर मिळावं, या वस्तीमध्येच राहायला मिळावं, अनेक प्रकारची आस असते. आपली मुलं सर्व गुण संपन्न असावीत ही आसच असते. मुलांवरही काही गोष्टी अवलंबून आहेत. एकूण संसाराची जी आस आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतील याची जर जंत्री केली तर फार मोठी होईल असं मला वाटतं. अशा प्रकारची आस न ठेवता संसार करणं महत्वाचं गरजेचं आहे. संसारामध्ये येणं हे अपरिहार्यपणे घडलेलं आहे, आणि तसा पुरुषार्थ प्रयत्न करून देखील जे हवं ते संसारात मिळेलच असं सांगता येत नाही. या संसाराच्या मर्यादा लक्षात घेऊन जे जसं आहे बदलण्याचा प्रयत्न करावा, परिस्थिती देखील पालटण्याचा प्रयत्न करावा. पण हे सगळं करत असताना आपण जिथं आहोत तिथं आशारहित आणि सुखी समाधानी असावं. सगळ्या प्रकारचा प्रयत्न करून देखील जी अंततः घटना घडेल ती स्वीकारार्ह असावी, तिथं गोष्ट संपावी, मग झुरू नये, मग चिंता सोडून द्यावी. अशा प्रकारच्या निरास आसरहित अशा पद्धतीने जो वर्तन करतो, खरं म्हणजे हा अभ्यासच आहे. आपण 10 वेळेला चुकलो तरी चालेल प्रयत्न करत असताना, पण 10 वेळेला प्रयत्न करावा, आणि 10 पैकी नंतर 2 ठिकाणी जरी चांगलं आपल्याला जमलं तरी देखील चालेल, अशा गोष्टी वाढवत जाव्यात. याचं कारण जर इकडं आस वाढवली तर भगवंताची जी कास आहे ती कुठेतरी सुटते आहे, तिथं तितकंसं लक्ष नाही. कारण आपली शक्ती मर्यादित आहे, आपल्या मनोवृत्ती ज्या कारणाकरता धावत असतील मग ईश्वराची कास थोडीशी पकडलेली ढिली पडेल. तसं होऊ देऊ नये. असं जो करतो, धरुनी ईश्वराची कास केली संसाराची निरास, तया भाविका तो भाविक. सर्व प्रकारचे प्रयत्न करून जे हातात येईल तिथं तो ही प्रभूची इच्छा असं मानून राहतो. जगदीश सबाह्य सांभाळी, त्याचा अंतर्बोध जर ईश्वराच्या पादपद्मी तो घट्ट असेल, सद्गुरूंचं वचन जर त्यांनी पक्क धरलेलं असेल आणि त्याप्रमाणे तो आपली विचारधारा ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, अशा प्रकारचा अंतर्बोध जो सांभाळतो, जो अंतर्बोध सांभाळतो याचा अर्थ साधनेमध्ये असतो, श्रद्धायुक्त असतो, तो बाहेरही सांभाळला जातो. त्याचा अंतर्बोधच त्याला बाहेर सांभाळतो. हा बाहेर सांभाळली जाणारी परिस्थिती आहे जी जशी असेल तशी ईश्वराची इच्छा, ईश्वरच मला सांभाळतो आहे असा त्याचा भाव राहतो. आणि नाहीतरी सर्वांचंच प्रत्येकाचं जीवन ईश्वर सांभाळतो आहे. समर्थांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग, समर्थ गडावर सज्जनगडाची बांधकाम चाललेलं होतं अशी एक घटना गोष्ट, आणि शिवाजी महाराज ते राज ते पाहायला म्हणून आले आणि शिवाजी महाराजांच्या मनामध्ये असं म्हणतात की असा विचार आला की केवढे मोठे कष्ट आतापर्यंत झाले, वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथपासून उदंड प्रयत्न झाले, आता स्वराज्य निर्माण झालं. समर्थांनी एका पाथरवटाला बोलवलं आणि समोरचा एक दगड फोडायला सांगितला. तो दगड त्यांनी फोडल्यानंतर त्याच्यातून एक थोडं पाणी होतं त्या दगडामध्ये आणि एक बेटकुळी बाहेर आली, एक बेटकुळीचं छोटंसं पिल्लू त्याच्यातून बाहेर आलं. असं म्हणतात की एवढ्या घटनेनी ईश्वरच तत्वतः सर्वांना सांभाळतो असं शिवाजी महाराजांच्याही लक्षात आलं. आपण सर्वांचे पालनकर्ते नाही. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे निपढत मूर्ख लोधो न पडती. संसार हा दुःखरूप आहे हे ज्यांनी जाणलं आणि जाणूनच तो करतो आहे, तो दुःखरूप असल्यामुळं संसारामध्ये मृत्यू घडणार. कधी कधी हे मृत्यूला वय नसलं तरी देखील, वृद्ध व्यक्तींचे झाले तर एक वेळ, पण जेव्हा लहान मुलांचे मृत्यू होतात. पण संसार दुःखामध्येच ही घटना आहे. वेड्या वाकड्या सगळ्या परिस्थिती या संसार दुःखामध्येच मोडतात. संसार हा तसा दुःखरूपच आहे. संसाराच्या दुःखाचं वर्णन खूप करण्याचं कारण नाही, पण अकल्पित येणारी संकट, आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, त्यामुळे होणारं दुःख, हे सगळं संसार दुःख आहेच. हे समजून विवेकानी जो आत्मस्वरूपाशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करतो, अहम आत्मा हे कधीची विसरो नये अशा भावनेनीच जो राहतो, जो आपण सच्चिदानंद अशा प्रकारचा बोध प्राप्त करून घेतो आणि त्या बोधात रमत राहतो, नाम घेत राहतो, ध्यान करत राहतो, उपासना करत राहतो, सत्संगती धरत राहतो, श्रवणाला जात राहतो, आपल्या विचाराची शुद्धी रोज जो करत राहतो, या विवेकाने या दुःखरूप संसारामध्ये परमसुख प्राप्त होतं, परम सुखाकडे तो जातो. स्वामीजींकडे आल्यानंतर आपली आयुष्य बदलली. गुरुपौर्णिमेला अथवा स्वामीजींच्या जयंती उत्सवाच्या आधी जी मनोगत आपण भावसुमन व्यक्त करतो, तर आपली प्रत्येकाला लक्षात येईल की आपली नियती बदलली नव्हती, आपलं प्रारब्ध काही बदललं नाही, आपले विचार बदलले, घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली. स्वामीजींकडे आल्यानंतर त्या विचाराच्या योगाने आपल्याला सुख प्राप्त व्हायला सुरुवात झाली, आपला ऍक्सेप्टन्स वाढला. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे निपढत मूर्ख लोधो निपडती, असं म्हटलेलं आहे. संसार सुखाच्या आशेपोटी त्याच वेळेला, ज्या वेळेला विवेकी सत्संगतीने परम सुख मिळवतो, त्याच वेळेला अविवेक जर असेल तर सत्संगतीत असणारा देखील संसार सुखाची अवास्तव अपेक्षा तशीच करत राहतो। त्याला समर्थांनी पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे, म्हणजे पढलेला तर आहे, त्याला पढवला गेलेला तर आहे, पण तसं वेळेवरी जे पढलेलं आहे ते आठवत नाही आणि परत भावभावनांमध्ये पार बुडून गेलेला आहे, दुःखाच्या गर्तेत सापडलेला आहे, तो त्याला समर्थांनी पढत मूर्ख असं म्हटलेलं आहे। अशी दिलेली विद्या, शिकवलेली विद्या आणि बांधून दिलेली शिदोरी ही किती पुरणार असं म्हटलेलं आहे। विद्या ही शिकावी आणि मग आतून ती स्फुरावी, तसं असेल तसे जर विद्येने विचार बदलले तरच उपयोग आहे। पढत मूर्ख म्हणजे पढून पाठवलेला, शहाणा करून पाठवलेला, पढून शहाणा केलेला मनुष्य, पढवल्याप्रमाणे शहाणा झालेला मनुष्य, तो पढत मूर्ख। स्वामीजी एक गोष्ट सांगत असत की नवीन लग्न झाल्यानंतर प्रथमच सासूरवाडीला जाण्याचा असा प्रसंग मुलावर आला, तेव्हा आईला माहीत होतं आपला मुलगा कसा आहे, म्हणून आईने मुलाला बराच पढवला की घरात वागतोस तसा तिथं वागू नकोस, तिथं गेल्यानंतर आपला इथं कसाही बसतोस तसं करू नकोस, नेहमी वर बसावं, उच्चासनावर बसावं असं लक्षात ठेव, खा खा करू नकोस, वाढायला आणलं तर प्रथम नाही म्हण, वसा वसा बोलू नकोस, खेकसू नकोस, गोड बोल, तुझ्या भाषेमध्ये मार्दव असलं पाहिजे, गोडी असली पाहिजे असं शिकवून आईने पाठवलं। स्वामीजी म्हणत हा त्या घरामध्ये गेला, वाहना वगैरे काढल्या आणि इकडे तिकडे पाहिलं, आईचे शब्द आठवले की उच्चासनावर बसावं, म्हणून पलंगाच्या शेजारी एक 5 फूट उंचीचं कपाट होतं त्याच्यावर जाऊन बसला। पडत मूर्ख, अहो जावई बापू तिथं कशाला बसलात, तुम्ही इकडे बसा असं सांगितलं। तू खेकसू नकोस, गोड बोल, म्हणून तो म्याव म्याव कुहू कुहू असे काहीतरी आवाज काढायला लागला। असं असू नाही शकत, आणि वाढायला जर आग्रह करायला लागले तर तू प्रथम नको म्हण, तू जे हो पण हवं हवं असं अगदी वागू नकोस। तर यांनी नको म्हटल्यानंतर कदाचित इथं पुण्यात सदाशिवपेठेतली सासूरवाडी असेल, इथं असं आहे सदाशिवपेठेत की वाढू का असं म्हटल्यावर तो जर नको म्हटला तर अगदी जवळ आलेला देखील घास परत फिरला जातो, नको बर आम्हाला आग्रह करता येत नाही असं भगिनी म्हणते, कोणी नको म्हटलं तर आम्हाला वाढवत नाही। याचा अर्धपोटी झाला, रात्री भूक लागली, डबे शोधायला लागला, तिथं आवाज झाले, भांडी पडली, दिवा लावला तर जावई बापू स्वयंपाकघरात खुडबुड करतायत, काहीतरी खायचा प्रयत्न करतायत, हे पडत मूर्ख। अशा पडत मूर्खाचा काही उपयोग कुठंच नसतो। आमच्या ऑफिसमध्ये एक नाव सांगत नाही कारण अजून तो आहे, त्याचे वडील गेले, त्यांनी रीतीप्रमाणे केस काढलेले होते आणि टोपी डोक्यावर घालून ऑफिसमध्ये जॉईन झाला, एका खातेदारांनी विचारलं, काय बरेच दिवस दिसला नाही? टोपी काढून दाखवली. आता लोक एकदम वाईट कसं विचारणार? त्यामुळे ते असं म्हणाले की काय तिरुपतीला वगैरे जाऊन आला की काय? तो असं बोट दाखवून डोक्याकडे म्हणतो, तिरुपती नाही, आमचे पिताश्री. काय झालं? गेले म्हणाला. हो, काय होत होत? काय होत नव्हतं विचारा. पढत मूर्ख. समर्थांनी या पढत मूर्खावर एक समासच लिहिलेला आहे. समर्थ असं म्हणतात की बहुश्रुत, जे आपल्याला भीती वाटण्यासारखं आहे बरं का, बहुश्रुत आणि व्युत्पन्न. प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पडत मूर्ख. पुष्कळ ऐकलेलं आहे, म्हणजे नीतिकथा नव्हे. जावयानी आपल्या सासूरवाडीला कसं वागावं याच्या नीतिकथा नव्हेत. सगळ्याच प्रकारे ज्याला पढवलेलं आहे, ज्यांनी ऐकलेलं आहे भरपूर. बहुश्रुत आणि व्युत्पन्न म्हणजे त्यामुळे पंडितच जवळपास झालेला आहे. प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, आणि ब्रह्मज्ञान बोलतो आहे मुखाने. दुराशा आणि अभिमान धरी ब्रह्मज्ञान बोलतो आहे, आणि जे होणार नाही खरं म्हणजे ते व्हावं अशी इच्छा धरतो, दुराशा धरतो. आशा हा एक शब्द आहे आणि दुराशा हा अजून एक शब्द आहे. आणि अभिमान धरी, आणि अभिमान धरतो. कशाचा अभिमान धरतो? अर्थातच स्वतःच्या देहाचा, जो जाणारा आहे, स्वतःच्या कुळाचा. वस्तुतः त्याच्या हातात नव्हतं कुठं जन्म घ्यायचा. स्वतःच्या संपत्तीचा, जी चंचल आहे. स्वतःच्या विद्वत्तेचा, जी त्याची स्वतःची नाही, ग्रंथ वाचून मिळालेली आहे, स्वतःची विद्वत्ता नसते. जे पूर्वी कोणी लिहून ठेवलेलं आहे तर ते वाचल्यामुळे हा विद्वान झाला, ते समजल्यामुळे हा विद्वान झाला, ते जर समजेल दुसऱ्या कोणाला तर तोही विद्वान होऊ शकतो. विद्येचा अभिमान धरण्यासारखं तसं काही नाहीये. बहुश्रुत आणि व्युत्पन्न, प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख. एक दोन मिनिटं आपण थांबू आणि मग पुढचं पाहू. हरी 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 स्वामीजी। वामन पंडित होते, त्यांचं पांडित्य इतकं प्रगाढ होतं की त्यांचं नाव मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेलं आहे। सुश्लोक वामनाचा किंवा आर्या मधुर मयूरपंतांची, ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, अशा प्रकारचा श्लोक कोणीतरी रचलेला आहे। जे श्लोकबद्ध रचना करावी तर वामन पंडितांनी, आर्यावृत्तात जर लिहावं कोणी तर मोरोपंतांनी, ओवी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहावी, बाकीच्यांनी बऱ्याच, पण साडेतीन मात्रांची ज्ञानेश्वर महाराजांची ओवी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे। आणि अभंगवाणी तुकाराम महाराज, बाकी अभंग करणारे खूप असले तरी, असे प्रकांड पंडित ते प्रवास करत साताऱ्याच्या दिशेने चाललेले होते। आणि तिथं एका दुपारच्या वेळेला एका मोठ्या वडाच्या वृक्षाखाली प्रवास करून चालत तेव्हा जात असत, थकले, जवळची निहारी त्यांनी उघडली, खाल्ली, भोजन केलं, पाणी प्यायले, आणि थोडंसं पडायचं, ऊनवर आलेलं होतं, पडायचं, झोपायचं आणि मग पुढचा प्रवास करायचा असं त्यांनी ठरवलं। म्हणून ते त्या वडाच्या वृक्षाखाली झोपले। त्या झोपेमध्ये त्यांना झोप लागली, पण अर्धवट जागृती आणि अर्धवट निद्रा अशी झोप उघडायच्या दरम्यान त्यांना एक स्वप्न पडल्यासारखं झालं। त्या स्वप्नामध्ये दोन ब्रह्मसंबंध त्या वडाच्या फांद्यांवर ब्रह्मचर्चा करत होते। आणि वामन पंडितांना असं की इतके अस्खलित आणि शास्त्र शुद्ध असा शास्त्रवाद करणारे हे पंडित पाहून ते आश्चर्यचकित झाले। निद्रेत होते पण आश्चर्यचकित झाले। थोड्या वेळ त्यांची ती चर्चा आणि प्रश्नोत्तर वामन पंडित स्थिमित होऊन ऐकत होते झोपेत स्वप्नात। आणि त्याच्यातला एक जण म्हणाला की आपण दोघंच कित्येक काळ या फांद्यांवर बसून चर्चा करतोय, आपल्यामध्ये जर तिसरा कोणी आला तर फार बरं होईल। तेव्हाचा जो समोरचा होता तो असं म्हणाला की हा जो खाली आहे ना, तो जेव्हा जाईल तेव्हा तिसऱ्या फांदीवर येऊन बसेल आणि मग आपल्या चर्चेमध्ये फार मजा येईल। आणि हे ऐकून वामन पंडित खडबडून जागे झाले, त्यांना घाम दरदरून सुटला। आपलं पांडित्य ते ज्ञानेश्वर महाराजांवर टीका करायचे। ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे, म्हणजे भगवंतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा अवांतर पुष्कळ ज्ञानेश्वरीमध्ये आहे। तर तशा प्रकारची ज्ञानेश्वरी कोणीतरी भावरंजन करून लिहिलेली, त्याच्यात काही अर्थ नाही असं ते म्हणत असत। आणि त्यांनी ज्ञानेश्वरीसारखीच भगवद्गीतेवर टीका केलेली आहे आणि ते असं म्हणत असत की हीच जास्त प्रमाण आहे। काय नाव त्याचं? यथार्थ दीपिका। ती जर भावार्थ दीपिका असेल तर भगवंतांना काय सांगायचं ते यथार्थ मी लिहीन अशा प्रतिज्ञेने त्यांनी यथार्थ दीपिका लिहिली. त्यांना ते सगळं आठवायला लागलं. जाता जाता त्यांना असं समजलं की सज्जनगडावर रामदास नावाचा एक साधू लीलाचरित्र करत आहेत. ते गडावर गेले, समर्थांना शरण गेले, आपलं सगळं पांडित्य बाजूला सारलं, त्यांचं शिष्यत्व पत्करलं. हे वामन पंडित ज्ञानेश्वर महाराजांवर टीका करणारे आणि श्रेष्ठ साहित्यिक म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं, ते समर्थांना शरण जाण्याच्या आधी असे दुराशा आणि अभिमानानेच ग्रस्त होते. हा तुमचा आमचा प्रश्न नाहीये, हा फार मोठ्या मोठ्या मंडळींचा प्रश्न आहे. नंतर त्यांनी त्यांच्या जीवनाचं कल्याणच करून घेतलं. बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान धरी तो एक पढत मूर्ख. जो दुराशा आणि अभिमान धरतो ऐकलेल्या गोष्टींमुळे, मुक्त क्रिया प्रतिपादी, सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख. मुक्त क्रिया याचा अर्थ ही एवढाच बरं का की आम्ही जे करतो तर ते योग्यच आहे असं म्हणणं, म्हणजे परमार्थी आहे. आणि स्वामीजी म्हणत असत की मी एका विशिष्ट तऱ्हेनेच तुम्ही मला पाहणं हे योग्य. मी प्रवचनकार आहे, माझ्यावर तुमची श्रद्धा आहे, मी सद्गुरू आहे, माझ्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या तऱ्हेने मी तुम्ही मला पाहता. ते म्हणत असत की उद्या मी पॅन्ट शर्ट टी शर्ट घालून आलो आणि प्रवचनाला बसलो तरी माझं ज्ञान तेच असेल, मी तेच तुम्हाला सांगेन, पण तुमचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. मला मुक्त क्रिया करता येणार नाही, मुक्त क्रियेने मी वर्तन करू शकत नाही. मी असं म्हणू शकत नाही की पाणी ही ब्रह्म आहे आणि हे जे दुसरं पेय आहे तेही ब्रह्म आहे. आणि असं जो करतो आणि म्हणतो की सगळं जगतच परमात्म्याने निर्माण केलेलं आहे, त्याच्यात काय हरकत आहे? चुकीचं आहे. हा पढत मूर्ख. दोन पेक पितो आणि मग म्हणतो मला स्फूर्ती येते, पढत मूर्ख. होऊ शकत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही जे करता ते, तुम्ही जे ऐकता ते, पण तुमची इंद्रिय तुम्हाला जरा दुसऱ्या दिशेने नेतात आणि तुम्ही ते ऐकताय. स्वरूपानंदांकडे एक मोठी व्यक्ती, पण स्वरूपानंदांनी त्यांना ध्यान सुद्धा तुम्ही शिकवा असं सांगितलं होतं, अशी एक मोठी व्यक्ती. त्यांना एका भगिनींबरोबर विवाह करायचा होता, पण त्या भगिनींचा विवाह झालेला होता, त्यांना मुलं देखील होती आणि त्या भगिनी मात्र जागरूक होत्या, सावध होत्या. त्या म्हणाल्या की तुम्ही स्वरूपानंदांना विचारा आणि मग बघू, म्हणून ते पावसला गेले. आणि स्वामीजींना त्यांनी परवानगी मागितली, तर स्वामीजी म्हणाले की विवाह करण्याची इच्छा होणं याच्यात काही चुकीचं नाही, तुम्ही जरूर विवाह करा. पण जिचा विवाह झालेला आहे आणि एका घरात ती संसार करते, अशा स्त्रीबरोबर कशा करता? ते म्हणाले की तिच्यापासून दिव्य संतती होईल अशी माझी मनोदेवता मला सांगते. स्वामीजी म्हणाले तसं नाही चालणार. म्हणजे आपण ज्याला जन्म देऊ ती दिव्य संतती अशा प्रकारचा दुराभिमान निर्माण होतो. आपण म्हणजे कोणीतरी फारच झालेले आहोत आणि आपण दिव्य संततीला जन्म देऊन या जगताचा त्या संततीकरवी उद्धार करणार की काय, या तुमच्या कामना असतात. स्वामीजी एवढं बोलले नाहीत, हे निरूपणाच्या ओघाने मी सांगतोय. असं असू नाही शकत. स्वामीजींनी त्या विवाहाला परवानगी दिली नाही तर स्वरूपानंदांना अद्वात अद्वा बोलून ते बाहेर पडले. एवढंच नव्हे तर तो प्रसंग ज्यांनी पाहिला त्यांनी मला असं सांगितलं की नेहमी शांतपणाने बोलणारे स्वामी स्वरूपानंद उठून उभे राहिले, त्यांचे हात थरथर कापत होते थोडे संतापामुळे, आणि त्यांनी त्यांना तिथून निघून जायला सांगितलं. आपल्या खोलीपर्यंत 5-6 पावलं टाकत स्वामीजी बाहेर आले त्यांना जा म्हणून सांगायला, आणि परत इथं येऊ नका असं त्यांना सांगितलं. मुक्त क्रियेचं प्रतिपादन करणं परवा जो विषय झाला सत्संगामध्ये, पुण्यातल्याच एका महाभागाबद्दल जे प्रवचन करत होते, ज्यांच्या खूप कॅसेट आहेत, सीडी आहेत, पुस्तकं आहेत, आणि स्वामीजींनी त्यांच्यावर टीका केली असं, तर ते मुक्त क्रिया प्रतिपादन करत होते. म्हणून ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञान आहे पण कोणत्या तऱ्हेने ते प्रगट होते, त्यांच्या वर्तनातून एक, दुसरं त्यांच्या विचारातून, तिसरं त्यांच्या शिष्यवर्गांमधून. अशी मंडळी इथं यायला नकोत अशा भावनेनी स्वरूपानंदांनी त्यांना हकलून दिलं. 4 वर्षांपूर्वी राहकर राम मंदिरातून येताना इथं एक व्यक्ती दुर्वर्तन करत असे, त्याला इथं येणं बंद केलं. बंद केल्यानंतर येण्याची तर सवय तशीच होती, पण दुर्वर्तनाची एक खोड लागलेली होती. कोणाला माहीत नाहीये, माझ्याबरोबर नवीन दादा होते, अनिकेत होता मिलिंचा, मी त्याला त्या चौकात मारलं. म्हणजे लहानपणी मी खूप मारामाऱ्या केल्या, खूप मारामाऱ्या केल्या, भांडणं केली. ते वय होतं, पण या वयात 3-4 वर्षांपूर्वी हे कार्य जपण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते सगळं करीन. रस्त्यावर आडवा तिडवा पडला, मग अनिकेत म्हणाला स्वामी तुम्ही नका मारू, म्हणून अनिकेतनेही 4 मारल्या. जरा हात रिकामा करून घेतला. असं असू नाही शकत. असा समुदाय वाढणं हे योग्य नव्हे, अशा व्यक्ती येणं हे योग्य नव्हे. हे पढत मूर्खाचं लक्षण आहे की व्युत्पन्नता तुम्हाला आणि बहुश्रुतता आलेली आहे आणि आपलं वर्तन ताब्यात नाही म्हणून, आणि फार टोकाचं असेल तर, नाहीतर काही येता येता कोणाला मी मारणार नाही, तुम्ही काळजी करू नका, तसं करण्याचं मला काही कारण नाही. पण जेणेकरून समुदायाला बट्टा लागेल असं इथं घडता कामा नाहीये हे पाहण्याची जबाबदारी कोणाची? मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी. सगुण भक्ती, सगुणामध्ये काही नाही असं म्हणतो. याचं कारण काय? तर आता आम्ही ध्यानाला बसतो आणि ध्यानामध्ये जो जाणीव स्वरूप निर्गुण अविनाशी असा परमात्मा स्वरूप म्हणून ओळखला जाणारा, तर त्याला आम्ही प्राप्त करायचा प्रयत्न करतो. हा तर दगड आहे, याची कसली भक्ती करता? स्वामी वरदानंद भारती आनंदराव आठवले त्यांनी अतिशय कठोरपणाने अशा लोकांवर आसूड ओढले. त्यांच्या काळामध्ये त्यांनी असं सहनच केलं नाही. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की जे जे अयोग्य तर त्या सर्वांवर त्यांनी जबरदस्त प्रहार केले. जे सगुण भक्ती जो उच्छेदतो, सगुण भक्ती बरोबर नाही असं सांगतो, तर ती व्यक्ती देहाभिमानी आहे. तिला ज्ञानाचा अभिमान झालेला आहे, ज्ञानाचा गर्व झालेला आहे, आपल्याला समजलंय असं वाटतंय. स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख. पुढे पुढे ज्ञानबळे उपासना जरी आम्ही मानू ना असं समर्थ म्हणतात, तरी दोषाच्या पतना पावो विभक्तपणे अभक्तपणे. ज्ञान झालं म्हणून उपासनाच आता नाही असं असू नाही शकत. अनंतरावांनी कृष्णमूर्तींवरही कोरडे ओढले. जी शिडी चढून तुम्ही जाता आणि तिथं पोचता, तिथं पोचल्यावर लक्षात येतं की साधना वगैरे अलीकडच्या गोष्टी आहेत, म्हणून समोरच्यांना तसं सांगणार? ते कोणत्या शिडीनी वर चढणार? एकदम तुम्ही तसे आहात म्हटल्यावर त्यांना जमत नाहीये. सर, मी कृष्णमूर्तींबद्दल म्हणणार नाही, पण कारण त्यांना ज्ञान झालं याच्यात काही शंका नाही, पण हे सवंगपणाने प्रत्येकाला सांगणं हे चुकीचं आहे. म्हणून साधनाची निंदा, साधनेची निंदा, उपासनेची निंदा असूच शकत नाही. देहधारी आहे, त्याच्या बुद्धीला मर्यादा आहे. एकदम जर त्याला समजलं तर मग तुम्हाला ऐकायला कशाला आला असता? बर, तुम्हाला ऐकून जर त्याला एकदम समजत असेल तरी तशीही परिस्थिती नाही. तुमच्याकडून देखील वर्षानुवर्ष ऐकायला लागतं तरी जे समजत नाही ते जर साधनेनी समजलं तर गैर काय? मी एकदा एका कृष्णमूर्ती अभ्यास मंडळामध्ये गेलेलो होतो काय तिथं चालतं हे पाहण्यासाठी. शिवाय मला एक पुस्तक हवं होतं जे माझ्याकडून कोणीतरी मला वाचायला दिलेलं मला सापडत नव्हतं. माझी ती फार अडचण होते. म्हणून तिथं अभ्यास मंडळात जाऊन तिथं कोणाकडून तरी घ्यावं, मिळते का हे पाहावं. कारण एकीकडे मी सांगून बसलो की हो देतो देतो, वाचून झालंय वाचून झालेलं होतं, पण मला त्या व्यक्तीला देता येत नव्हतं आणि माझ्याकडून हरवलं हे सांगता येत नव्हतं. म्हणून मी तिथं गेलो. तर एकानी सांगायचं कृष्णमूर्ती असं असं म्हणतात, त्याचा असा अर्थ आहे. दुसऱ्याने म्हणायचं नाही तसा त्याचा अर्थ नाहीये, हा असा अर्थ आहे. मग अजून कोणीतरी, ही सगळी चर्चा वादावादी, प्रत्येकाची डोकी तापलेली. साधनेचा तर पत्ताच नाही. आणि मग बोलता बोलता तर्कांनी कुठं जाऊन काय बोलतायत त्यांचं त्यांना तरी, पण सगळा कृष्णमूर्तींचा आधार घेऊन बोलणं. पण एक सांगतो, मला त्या ग्रहस्थांकडे पुस्तक मिळालं आणि मी ते त्याला दिलं ज्याच्याकडून घेतलं होतं. पण तिथं साधनेची निंदा, संतांची निंदा, गुरूंची निंदा, कोणी, कारण गुरु असू शकत नाही कृष्णमूर्तींप्रमाणे. कोणी कोणाचा गुरु नाही, कोणी कोणाचा शिष्य नाही. मग तसे सगळे मुळातच परमात्मा स्वरूप आहेत. आचार्यांनीही म्हटलेलं आहे, भ्रमेणत्वम भ्रमेणाहम, भ्रमेण उपासका जनाः भ्रमेण ईश्वर ज्ञानत्वम भ्रममूलम इदम जगत पण कोणत्या संदर्भात म्हटलेलं आहे आणि तुम्ही आम्ही ज्याच्यातले काही अशी मुक्त क्रिया म्हणजे दारूला काय हरकत आहे याला काय हरकत आहे तिथे जाऊन बसायला काय हरकत आहे याचं कारण सगळीकडं म्हणजे मुक्त झालेल्या आत्म्याला काहीच बंधन नाही अशा अशा प्रकारच्या मुक्त क्रिया प्रतिपादन करणं सगुण भक्तीचा उच्छेद करणं म्हणजे काय फक्त आम्ही शहाणे असं म्हणणं हा पढत मूर्ख असं समर्थ म्हणतात स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख आपुलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे प्राणी मात्राचे पाहे उणे तो एक पढत मूर्ख पुढच्या वेळेला बघू हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यांच न त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।